फार बोलने न लगे आता, तू चम्हा माता पिता, हे सद्गुरु साईनाथा, शिर्डी ग्राम निवासिया, बाबा तुमच्या लीलेचा, कोणा न लगे पाडसाचा, तेथे माझी आर्शवाचा, टिकेल सांगा कोठून, जड जीवांच्या उद्धारार्थ आपण आलात शिर्डीत, पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले, सवा हात लाकडाची फळी मंचक करून साची, आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना, वांसपणा कैकांचा तुम्ही केलात हरण साचा, कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदिने, वारण्या अहिंक संकटे तुमान काही अशक्य वाटे, पिपलिकेचे कोठून मोठे ओझे माने गजपती, असो आता गुरु राया दिनावरी करा दया, मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मजलागी, तुम्ही महाराज राजेश्वर, तुम्ही कुबेराचे कुबेर, तुम्ही वैद्याचे वैद्य निर्धार, तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी, अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष, परिपूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला, पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी, परिती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये, सागराची शमवावया तहान जलना महिठाया, वनी लागी शेकावया अग्नि कोठून द्यावा तरी, जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे, अंशादीचा स्थिर साचे श्री समर्था गुरु राया, हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने, बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक, व्यवहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी, ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरु राया, बहुतेक करुण कल्पना करीतो तुमच्या पूजना, तेच पूजन दयाघना मान्य कराया दासाचे, आता प्रेमाश्रु करुन तुमचे प्रक्षालितो चरण, सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो, कफनी शब्द अलंकाराची घालितो ही तुम्हा साची, प्रेम भाव्या सुमनांची माळा गळ्यात घालितो, धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा, जरी तो वाईट द्रव्याचा परीन सुटेल घाण त्यासी, सद्गुरु विण इत्रत्र जे जे धूप जाळितात, त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होतसे, धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणीसाचा, सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून, तुमच्या पुढे उलटे होते घांटे उडी अग्नीत जळते, सद्गुणमूर्ती पाहण्याते अक्षयीचे जगास, मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन, गंगेचे गेल्या गडुळपण मक्ती पवित्र सहजची, दीप माया मोहाचा पाजळितो मी हासाचा, तेणे वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभ मशी, शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण, त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा, भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस्य मला पाजणे, काकी मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा, मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा, जेने नुरेल कर्तेपणा कशाचा ही मजकडे, आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य हो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा।